नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भारत आणि ब्रिटनची भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचा आधार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विश्वास व्यक्त. तंबाखूमुक्त युवा मोहिमेच्या 60 दिवसांच्या 3रा टप्प्याचा शुभारंभ. दहशतवाद विरोधी पथकाचे पुण्यात छापे. आणि महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर भारतीय संघाची पडझड. आता सविस्तर बातम्या. भारत आणि ब्रिटनची भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचा आधार ठरेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत फिनटेक फेस्टमध्ये ब्रिटनच्या समावेशाच्या अनुषंगाने बोलत होते. फिनटेकच्या 5 वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेताना मोदी म्हणाले,
आज से 5 साल पहले जब ग्लोबल फिनटेक फेस्टिवल शुरू हुआ था, तब दुनिया ग्लोबल पैंडेमिक से लड़ रही थी. आज ये फेस्टिवल फाइनेंशियल इनोवेशन और फाइनेंशियल कोऑपरेशन का ग्लोबल प्लेटफॉर्म बन चुका है. इस बार इस फेस्टिवल में यूनाइटेड किंगडम एक पार्टनर कंट्री के रूप में शामिल है. दुनिया की 2 बड़ी डेमोक्रेसीज के बीच ये पार्टनरशिप ग्लोबल फाइनेंशियल लैंडस्केप को और बेहतर बनाएगी.
दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याशी प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर दोन्ही पंतप्रधानांनी संयुक्तपणे पत्रकारांशी संवाद साधला. भारत आणि युनायटेड किंगडम नैसर्गिकरित्या भागीदार असून लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचं राज्य या मूल्यांवरचा विश्वास हा या भागीदारीचा पाया असल्याचं मोदी यांनी नमूद केलं. युक्रेन, रशिया आणि गाझातील संघर्षावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढावा यासाठी भारताचा पाठिंबा असल्याचंही मोदी यांनी स्पष्ट केलं. या बैठकीत संयुक्त आर्थिक आणि व्यापार समितीच्या पुनर्स्थापनेसाठी अटीशर्तींवर स्वाक्षरी झाल्याचं वाणिज्य आणि उद्योजकता मंत्री पियुष गोयल यांनी समाज माध्यमांवर सांगितलं. यामुळे भारत ब्रिटन मुक्त व्यापार कराराला चालना मिळेल असं गोयल यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा शनिवारी नवी दिल्लीत प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना आणि डाळी क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठीच्या अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. गहू आणि तांदूळ उत्पादनाप्रमाणेच देश आता डाळी उत्पादनातही स्वयंपूर्ण होईल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. उत्पादकता वाढवणं, पीक वैविध्याला प्रोत्साहन देणं तसंच सिंचन आणि साठवणूक सुधारणं ही या योजनेची उद्दिष्ट असल्याची माहिती चौहान यांनी दिली. तंबाखूमुक्त युवा मोहिमेच्या 3रा टप्प्याचा शुभारंभ आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज केला. या 60 दिवसांच्या राष्ट्रीय मोहिमेचं उद्दिष्ट मुलांना, तरुणांना तंबाखू सेवन टाळण्यासाठी शिक्षित करणं तसंच तंबाखू सोडू इच्छिणाऱ्यांना पाठिंबा देणं हे आहे. यावेळी अनुप्रिया पटेल यांनी विद्यार्थ्यांना तंबाखूला नकार द्या अशी शपथ दिली तसंच ही मोहीम यशस्वी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं. त्या म्हणाल्या,
तरीके से किसी भी स्वरूप में एक तंबाकू के उत्पाद की प्रमोशन या उसकी एडवर्टाइजिंग, इसको भारत सरकार ने प्रतिबंधित किया हुआ है. ये सारे प्रयास इसलिए है कि हम अपनी युवा पीढ़ी को बचा सकें. माइनर्स के बीच में जो 18 साल से कम के बच्चे हैं, उनको तंबाकू के उत्पाद नहीं बेचे जा सकते. ये सारे प्रयास हमने किए हैं. जो हमारे विद्यालय है, स्कूल से उनके 100 मीटर की दूरी में ये जो तंबाकू के प्रोडक्ट्स है वो नहीं उपलब्ध हो सकते.
भारतातील डिजिटल परिवर्तन संसदीय लोकशाहीसाठी अभिमानास्पद असल्याचं प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केलं आहे. जर्मनीत बार्बाडोस इथं सुरू असलेल्या 68व्या राष्ट्रकुल संसदीय संघटना आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल परिवर्तनाद्वारे लोकशाही वाढवणं आणि डिजिटल दरी दूर करणं या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यशाळेत ऑनलाईन सहभाग घेत मार्गदर्शन केलं. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करू नये असे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. आदर्श आचारसंहितेत या निर्देशांचा समावेश करण्यात आला आहे. समाज माध्यमांवर चुकीची बनावट आणि दिशाभूल करणारी माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने देण्यावर आयोगाने बंदी घातली आहे. प्रचारातल्या चित्रफित अथवा ध्वनिफितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला असल्यास त्यावर तशी नोंद करणं बंधनकारक असेल असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्यातल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषदा आणि नगर पंचायत निवडणुकांची प्रारूप मतदार यादी राज्य निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केली आहे. या यादीतली नावं महासेक वोट लिस्ट .in या वेबसाईटवर मतदारांना शोधता येईल. तहसील, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या कार्यालयातही ही यादी उपलब्ध आहे. 1 जुलै 2025 रोजी विधानसभा मतदार यादीत नाव असलेल्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. पुण्यात 2 औषध कंपन्यांमधून 13 लाख रुपयांचा प्रतिबंधित कफ सिरपचा साठा जप्त करण्यात आला आहे. या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकॉल हे रसायन प्रमाणापेक्षा जास्त आढळल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचे औषध नियंत्रक DR गहाणे यांनी सांगितलं. हे कफ सिरप वितरणासाठी प्रतिबंधित केल्याची माहिती गहाणे यांनी दिली. पुण्यात कोंढवा परिसरात दहशतवाद विरोधी पथक आणि पुणे पोलिसांनी संयुक्तरित्या 19 ठिकाणांवर छापे टाकले. काल रात्री 12 वाजल्यापासून ही कारवाई सुरू करण्यात आली. या प्रकरणी चौकशी केल्यानंतर काही महत्वाचे पुरावे जप्त केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. पुण्यासह पिंपरी चिंचवड भागात अद्याप संशयितांची चौकशी सुरू आहे. 2023 मधील प्रकरणी आरोपींच्या चौकशीमधून मिळालेल्या माहितीनुसार ही मोहीम राबवली जात असल्याचं ATS सांगण्यात आलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला, तुकाराम महाराज कळस झाले तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे या कळसावरील ध्वज असल्याचं मत लक्ष्मणदास काळे महाराज यांनी व्यक्त केलं आहे. तुकडोजी महाराजांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अमरावती इथं गुरुकुंज मोझरी आश्रमात कीर्तन संमेलनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. तुकडोजी महाराजांच्या साहित्यावरून वारकरी संप्रदाय तसंच गुरुदेव सेवा मंडळ वेगवेगळे नसून ते एकच असल्याचं सिद्ध होतं असंही काळे महाराज यांनी नमूद केलं. मुंबई मेट्रो 3 आचार्य अत्रे चौक ते कफ परेड दरम्यानचा अखेरचा टप्पा आज सकाळपासून प्रवाशांसाठी खुला झाला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना RAJVLR या उपनगरातल्या मेट्रो स्थानकापासून ते कफ परेड असा संपूर्ण प्रवास करता येणार आहे. या मेट्रो सेवेचं नाव ॲक्वालाईन असं आहे. आज सकाळी 5:55 जाणारी आणि येणारी पहिली मेट्रो आरे आणि कफ परेड अशा दोन्ही स्थानकातून रवाना झाली तर रात्री 10:30 शेवटची मेट्रो असेल. काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो 3 अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. क्रिकेट. महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर भारतीय संघाची पडझड सुरू आहे. भारताच्या 6 बाद 102 धावा झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताच्या प्रतिका रावल, स्मृती मंधाना आणि हरलीन देओल वगळता एकही महिला फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकली नाही. महिला तसंच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला आणि बालकांचे हक्क कल्याण समिती कटिबद्ध असल्याचं समितीच्या प्रमुख मोनिका राजळे यांनी म्हटलं आहे. मुंबईतील महिला कारागृह, सुधारगृह तसंच काही संस्थांना भेट देऊन राजळे यांनी पाहणी केली त्यावेळी त्या बोलत होत्या. महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल असा विश्वास समिती सदस्यांनी यावेळी व्यक्त केला. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून महिनाभर मानसिक आरोग्य सेवा यावर विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन आपल्या कुटुंबाच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर यांनी केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य सेवांची उपलब्धता ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याची योग्य आणि वेळेत नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पीक विमा कंपनीने समन्वयाने कामं करण्याच्या सूचना परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप आणि निधी मागणीसंदर्भात आज झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात त्रास झाला, यावेळी एकही तक्रार येणार नाही याची विमा कंपन्यांनी दक्षता घ्यावी असे निर्देश बोर्डीकर यांनी दिले. सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट इथल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने जिल्ह्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना 50 लाख रुपयांपर्यंतच्या जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं जाणार आहे. यामध्ये जवळपास 5,000 धान्य शिधा किट तसंच 1,000 महिलांना साडी चोळीचं वाटप केलं जाणार असल्याचं मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीनं आज मूकमोर्चा काढण्यात आला. लाल फिती लावून वकिलांनी शांततेत आपला निषेध नोंदवला. हवामान. राज्यात आज सातारा, सांगली, कोल्हापूर तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारत आणि ब्रिटनची भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचा आधार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विश्वास व्यक्त. तंबाखूमुक्त युवा मोहिमेच्या 60 दिवसांच्या 3 टप्प्याचा शुभारंभ आणि महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर भारतीय संघाची पडझड. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सकाळी 7:10. नमस्कार.